अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत। या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
सर्वांना नमस्कार।
सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा।
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला
अगदी बरोबर।
तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे। आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे।
सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20। तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
अगदी। तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे, आपण पाहिलंच
बरोबर।
तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे, ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे। त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे। आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपू रेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती। आता या खंडामध्ये 1488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 1999 पानांचा आहे। त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत। आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय। आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे।
सर, हे झालं 16व्या खंडाविषयी। आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात, याविषयी जरा सांगा।
अगदीच अगदीच। आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे।
बापरे,
त्यामध्ये वि ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे। विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे, जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे। आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियरबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे असं, तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल. सर मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्त्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
सर हे झालं 18व्या खंडाविषयी. अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलं आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
सर 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
अच्छा.
आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राटाशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखनसुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
सर आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
सर, आता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात, तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
अगदीच, तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजय वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
सर, हे 16 ते 20 खंड आहेत, तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
अगदीच, आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे, त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं आहे, वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे, भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद यांच्याबद्दल माहिती देणारं आहे, वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते, जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते, त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते, त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, टी एन शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
अगदीच, महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी.
आपली मराठी
अभिजात मराठी।